नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. गाझा पट्ट्यातील हमास या अतिरेकी संघटनेनं इस्रायलवर हल्ला केला त्यास आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या हल्ल्यात इस्रायलच्या 1200 नागरिकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून पश्चिम आशियामध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे. त्यात आतापर्यंत 41,000 अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या युद्धास एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो ग्युटेरस यांनी हमास संघटनेनं बंधक बनवलेल्या इस्रायली नागरिकांची विनाशर्त सुटका करण्याचं आवाहन केलं आहे. या युद्धामध्ये आता लेबनॉनसह इराणही सहभागी झाल्यानं त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघानं चिंताही व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं वाहन क्षेत्राशी निगडीत उद्योगांचा एकत्रित समूह अर्थात क्लस्टर निर्माण झाला आहे. त्याच आधारे संरक्षण क्षेत्राशी निगडीत डिफेन्स क्लस्टर निर्मितीची क्षमता शहरामध्ये असल्याचं संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDOचे अध्यक्ष डॉ समीर कामत यांनी म्हटलं आहे. शहरातील कांचनवाडीच्या छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात संरक्षण क्षेत्राशी संबंधित नवोन्मेष स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. छत्रपती संभाजीनगर इथल्या सध्याच्या ऑरिक सिटीसह अन्य औद्योगिक वाटचालीच्या आधारे इथं संरक्षण विषयक उद्योग उभारणीची क्षमता निश्चित असल्याचं ते म्हणाले. आज जागतिक सेरेबल पाल्सी दिवस साजरा केला जात आहे. मेंदूतील बिघाडामुळे स्नायूंच्या हालचाली प्रभावित होणं अशा स्वरूपातील हा आजार आहे. या आजाराबाबत जागरूकता आणि त्याच्याशी पीडितांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं असा या दिवसाच्या अनुषंगानं आशय असून यासाठी देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतील 800 लाभार्थी भाविक थोड्याच वेळात विशेष रेल्वेनं अयोध्येकडे श्री राम मंदिर दर्शनासाठी रवाना होत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे यात्रेकरूंना शुभेच्छा देणार आहेत. त्याचवेळी रेल्वे स्थानकावर पालकमंत्री अब्दुल सत्तार हिरवी झेंडी दाखवणार आहेत. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा आज छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. शहरातल्या खडकेश्वर परिसरातल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर दुपारी 1:30 होणाऱ्या या कार्यक्रमाला जिल्ह्यातल्या लाभार्थी महिलांनी हजर राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. शारदीय नवरात्रोत्सवात श्री क्षेत्र माहूर इथं लाखो भाविक नवरात्रोत्सवात दर्शनासाठी येत आहेत. सकाळी देवीची वैदिक महापूजा, श्री दुर्गा सप्तशती शतचंडी पाठ यासह प्रथेनुसार अन्य धार्मिक विधी पार पडले. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी इथं पूर्ण व्यवस्था मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितलं. दरम्यान माहूरगडावर देवीच्या दर्शनाला जाण्यासाठीच्या लिफ्टसह स्कायवॉकचं काम गतिमानपणे सुरू असून मंदिर परिसरातील रस्ते अन्य सुविधांचाही विकासाला जिल्हा प्रशासनातर्फे चालना देण्यात आली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची काल चंद्रलांबा परमेश्वरी रुपात पूजा बांधण्यात आली होती. या काळात 3,00,000 अधिक भाविकांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं आहे. तुळजापूर इथं देवीच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून पथकं आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. येत्या 24 तासात मराठवाड्यासह कोकण मध्य महाराष्ट्रात विजा जोराचे वारे यांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. महाराष्ट्रातून येत्या 7-8 दिवसात मोसमी पाऊस पूर्णपणे परतून जाईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत पाकिस्तान लढत होणार आहे. 3:30 हा सामना सुरू होईल. तसंच भारत बांगलादेश पुरुषांच्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज सायंकाळी 7:00 ग्वाल्हेर इथं खेळला जाणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधी ऐकू शकता. नमस्कार.